या भी मनसला जाग काय सांगू माय बाप झाली कर्जाची आग कर्जाची आग
जनता जनार्दन आहे आणि तोच आज खऱ्या खोट्याचा निकाल देणार आहे. काय माय बाप?
मनसुबा उचलला पाय देवगावात धरला दबा भरिवली सभा कराया न्याय एकीकडे देव दुसरीकडे राकुस आता सामना ठरला खरा कुणी गर्दीत लपला चांडाळ्यानं जपला घडा त्याचा भरला घडा त्याचा भरला
अशा रीतीने माझ्यासारख्या सध्या माणसाला चिकलबेक करायला लागलीस तर कोण उभं करेल तुला इतका धादान तू खोटं बोलू शकतेस
एवढ्या का मिरच्या जमल्या नाकाला अजून तुझ्या पापाचा घडा भरायचा आहे एकदा तुझं खरं रूप दिसू दे की दुनियाला कुमान उभं राहायचं